कैमरा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्टर डिरेक्टर प्रसाद ओक यांच्यासोबत. आणि प्रसाद दादा, आता मला हे विचारायचं होतं की या लॉकडाऊन मध्ये जर तुला एखादा जिनी भेटला आणि त्याने तुला 3 गोष्टी मागायला सांगितल्या तर त्या काय असतील?
पहिली विश, लॉकडाऊन लवकरात लवकर संपू दे उद्याच्या उद्या. दुसरी विश, माझ्या फिल्मचं काम सुरू झालं आणि लॉकडाऊन सुरू झाला, सो चंद्रमुखी नावाची मी फिल्म करतोय, नवीन पुढची करतोय, सो त्याचं काम पटकन सुरू होऊन मी ते पटकन फ्लोरवर जाऊन मी कम्प्लीट कर व्हायला पाहिजे अशी दुसरी विश. तिसरी विश असेल की मला लवकरात लवकर हिंदी फिल्म डिरेक्ट करायला मिळते.
सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्टर डिरेक्टर प्रसाद ओक सोबत आणि ते अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड FM बजाते रहो.